chinimandi.com पॉडकास्ट।
साखर कारखाना परियोजना पूर्ण होण्याची मुदत पुन्हा वाढवली। जिल्हा प्रशासनाकडून जवळपास 270 करोड रुपये मूल्य असणारा नवा करनाल सहकारी साखर कारखाना परियोजना पूर्ण होण्याची मुदत मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे। पहिल्यांदा ही परियोजना 25 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होण्याची योजना बनवली जात होती, पण कामामध्ये मंदगती आणि कोरोना लॉकडाऊनमुळे कंपनीने आतापर्यंत केवळ 40% काम पूर्ण केले आहे। उपायुक्त निशांत कुमार यादव यांनी सांगितले की लॉकडाऊन मध्ये श्रमाच्या कमीमुळे अनेक प्रतिबंध होते, ज्यामुळे कंपनीला काम करण्यात बाधा आल्या। कंपनीने 6 महिन्यांची मुदत मागितली आहे। आम्ही परियोजना पूर्ण करण्याची वेळ मार्च 2021 निश्चित केली आहे। मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी 20 जानेवारी 2018 ला नवा करनाल सहकारी साखर कारखान्याची आधारशिला ठरवली होती।